नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबर दिता। एलपीजी वितरक केंद्रांनी कसलोच ड्राय आउट जावंक ना, घराक एलपीजी सिलिंडराची 100% पुरवण सुनिश्चित करता अशें सरकारान सांगला। काल ऑनलाईन एलपीजी सिलिंडर बुकींग 99% मेरेन वाढल्या, जाल्यार ओटीपी आधारित डिलिव्हरी 94% परस चड जाल्या अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान सांगला। एलपीजीची साठेबाजी आनी काळो बाजार रोखपा खातीर अंमलबजावणी कृतीचो एक भाग म्हूण काल देशभरान 1700 परस चड धाडी घातल्यात। एप्रील म्हयन्या सावन 22.78 लाखांवयर 5 किलो एफटीएल सिलिंडर आनी 2 लाखांपरस चड मॅट्रीक टन वेपारी एलपीजी विकल्यात अशें मंत्रालयान सांगला। तातून फुडें माहिती दिल्या की सुमार 5.96 लाख पीएनजी जोडणी गॅसीकरण जाल्यात आनी अंदू मार्च म्हयन्या सावन आनी 2.68 लाख जोडणी खातीर मुळावी बांदावळ तयार केल्या। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी 2026-2027 वर्सा खातीर 4 संसदीय समित्यांची पुनर्रचना केल्या। लोकसभेचे खासदार भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल हांची अंदाज समितीच्या अध्यक्षपदाचेर नेमणूक केल्या, जातून लोकसभेचे 30 वांगडी आसात। लोकसभेतले 15 आनी राज्यसभेतले 7 वांगड्यांचो आसपाव आशिल्ल्या भौशीक उपक्रम समितीचे अध्यक्षपद भाजप खासदार बैजयंत पांडा सांबाळटले। श्री बिर्ला हांणी लोकसभेतले काँग्रेस खासदार सीसी वेणुगोपाल हांची भौशीक लेखा समितीच्या अध्यक्षपदार नेमणूक केल्या, हातून लोकसभेचे 15 आनी राज्यसभेचे 7 वांगडी आसात। तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कल्याण समितीचे अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फंगन सिंग कुलस्ते भुसयतले, हातून लोकसभेचे 20 आनी राज्यसभेचे 10 वांगडी आसात। या समित्यांचो कार्यकाळ या म्हयन्याच्या 1 तारखेपासून ते फुडल्या वर्सा 30 एप्रील मेरेन आसतलो। नौदळाचे मुखेली एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आयच्यान 4 दिसांच्या अधिकृत म्यानमाराच्या भेटीर आसात। एडमिरल त्रिपाठी आपल्या भेटी वेळार म्यानमाराचे मुखेल सेनापती जनरल ए विन ऊ, म्यानमाराचे संरक्षण मंत्री जनरल यू टून आंग आनी म्यानमार सशस्त्र दळाच्या हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे द्विपक्षीय चर्चा करतले अशी माहिती संरक्षण मंत्रालयान दिल्या। या संवादातल्यान चालू आशिल्ल्या द्विपक्षीय दर्यावेल्या सहकार्याचो नियाळ जातलो, कार्यकारी पावड्यावेले संबंध वाढतले आनी दोनूय नौदळांमधल्या सहकार्या खातीर नवे संधी सोदून काढतले। वेचणूक आयोगान अस्तंत बंगालान अतिरिक्त मतमेजणी निरीक्षक आनी पुलीस निरीक्षक नेमल्यात। मतमेजणी निरीक्षकांक मजत करपा खातीर वट्ट 165 अतिरिक्त मेजणी निरीक्षक नेमल्यात, जाल्यार सुरक्षा घटमूट करपा खातीर आनी मेजणी केंद्रा भोंवतणी कायदो आनी सुवेवस्था वेवस्थेचेर देखरेख दवरपा खातीर 77 पुलीस निरीक्षक नेमल्यात। मेजणी प्रक्रिया सुरक्षीत, शांतताय, भयमुक्त आनी पारदर्शक पद्दतीन चलची हे खातीर हे उपाय केल्यात अशें आयोगान सांगला। भारत सरकारान आपल्या नागरिकांखातीर तात्काळ आपत्कालीन सादुरताय सेवा दिवपा खातीर देशी तंत्रगिन्यान वापरून आपली सेल ब्रॉडकास्ट सिस्टम सुरू केल्या। ताचो एक भाग म्हूण आयज दनपारा नागरिकांच्या मोबायलाचेर सायरन अलर्ट आशिल्ली अधिसुचोवणी धाडून यंत्रणेची चाचणी केली। चाचणीच्या प्रदर्शित जाल्ल्या संदेशान म्हटिल्ले की नागरिकांनो सावध रावात, राष्ट्र सुरक्षित दवरात आणि हो एक चाचणी संदेश आशिल्ल्यान हो संदेश मेळ्ळ्या उपरांत नागरिकांक कसलीच कृती करपाची गरज नाशिल्ली। पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आयज सांगला की मे म्हयन्यान अपेक्षीत आशिल्ल्या उष्णतेच्या परिस्थितीविशी भिवपाची गरज ना। नवी दिल्लीन माध्यमांक माहिती दिताना श्री सिंग हांणी म्हटला की कांय वाठारांत सामान्या परस चड तापमान आनी उष्णतेची लाट येऊ शकता, मात ही परिस्थिती देशभरांत वेगवेगळी असतली। वेळार तयारी करून आनी हवामान विभागान जारी केल्ल्या सूचनांचे पालन करून परिस्थिती प्रभावीपणान हाताळपाक घेतली। मे म्हयन्याच्या 2र्या आनी 4र्या सप्तकाच्या तुळेन चड तापमान अपेक्षित आसा, जाका लागून वायव्य मध्य आनी पश्चिम भारताच्या कांय वाठारांत तशेंच पूर्व दर्यादेग वाठारांत उष्णतेची लाट येऊ शकता अशें मंत्री जितेंद्र सिंग हांणी मुखार सांगला। खेळ आयपीएल क्रिकेट सर्तीन चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स या पंगडामधी आज चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानाचेर खेळ जातलो। हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो। हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामा, त्रिपुरा, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडू, पंडुचेरी आणि कराईकल या वाठारांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काढला। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। नमस्कार।